आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आगामी विधान परिषद निवडणुकीत 17 पैकी महायुतीमध्ये भाजप 11 शिवसेना 4 तर राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार. परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विवेक नवादार यांना उमेदवारी. मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जारांगे यांच्या मागण्यांवर सरकारनं कोणतंही नवं आश्वासन दिलं नसल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून प्रतिपादन. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत. आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पटकावलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद. विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप ठरलं असून 17 पैकी भाजप 11 शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे. भाजप नागपूर अहिल्यानगर धाराशिव जळगाव सोलापूर लातूर नांदेड अमरावती वर्धा गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि सातारा सांगली या जागा लढवणार आहे. शिवसेना ठाणे नाशिक परभणी हिंगोली आणि यवतमाळ तर राष्ट्रवादी काँग्रेस पुणे आणि रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागा लढवणार आहे. महाविकास आघाडीचं जागा वाटप 2 दिवसांपूर्वीच निश्चित झालं आहे. यानुसार काँग्रेस 8 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे. तर नाशिक आणि नांदेड या जागांबाबत अद्याप निर्णय झाला नाही. राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकीत परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विवेक नवादार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी समाज माध्यमावरून ही माहिती दिली. सध्या परभणी महानगरपालिकेत शिवसेनेचा महापौर आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रायगड जळगाव छत्रपती संभाजीनगर नांदेड आणि नाशिक या मतदारसंघातूनही निवडणूक लढवत आहे. या निवडणुकीसाठी उद्या 1 जून हा अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे तर मतदान आणि मतमोजणी 22 जूनला होणार आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना त्यांच्या मागण्यासंदर्भात सरकारनं यापूर्वी दिलेली आश्वासनं सर्वांना माहीत असून कोणतंही नवं आश्वासन सरकारनं दिलं नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज अहिल्यानगर इथं बातमीदारांशी बोलत होते. महायुतीचं सरकार मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सातत्यानं काम करत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासंदर्भातल्या मागण्यांसाठी जालना जिल्ह्यात आंतरवली सराटी इथं बेमुदत उपोषण सुरू केलं होतं. सरकारच्या प्रतिनिधींनी त्यांना 12 कलमी प्रस्ताव दिल्यावर काल रात्री त्यांनी उपोषण मागे घेतलं. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त आज त्यांना विविध कार्यक्रमातून आदरांजली वाहण्यात आली. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात चौंडी इथं अहिल्याबाई होळकर स्मारकाला भेट देऊन अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार विधान परिषदेचे सभापती राम शिंदे मंत्रिमंडळाचे इतर सदस्य तसंच राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यावेळी उपस्थित होते. चौंडी इथं आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार कृषीमंत्री दत्तात्रय भरणे इत्यादी मान्यवरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना आदरांजली वाहिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात अहिल्याबाई होळकर स्मारकाचं उद्घाटन झालं. यावेळी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना शिंदे यांच्या हस्ते धनगर रत्न पुरस्कार प्रदान देऊन गौरवण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथं कोकणवाडी परिसरातल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला विविध पक्ष संघटनांतर्फे अभिवादन करण्यात आलं. मुंबईत चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळच्या अहिल्याबाईंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं आज मुंबईत अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारू प्यायल्यानं आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारनं याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवला आहे. तपासासाठी CID 5 पथकं नियुक्त करण्यात आली आहेत. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या काही अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. प्राथमिक तपासानुसार पुण्यात तयार केलेल्या विषारी दारूमुळे मिथेनॉलचा वापर झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 134व्या भागात देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधत होते. कोकणातल्या हापूसप्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्याच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गावखेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाला आहे असं सांगितलं. देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट असून त्यादृष्टीनं नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. कोकम सरबत, सोलकढी अशा पेयांचा उपयोग उष्णतेपासून बचावासाठी करावा असं ते म्हणाले. ही पेयं देशाच्या विविध प्रदेशातल्या परंपरांचा अविभाज्य भाग आहेत असं ते म्हणाले.
और एक बात जरूर ध्यान रखिएगा, इनमें से ज्यादातर चीजें हमारी अपनी रसोई से निकली है, हमारे खेत खलिहान से निकली है, कोई बड़ी ब्रांडिंग नहीं है, लेकिन पीढ़ियों का अनुभव उनमें समाया हुआ है. आप भी गर्मी के दौरान देसी पेयजलों का खूब आनंद लीजिए.
अलीकडेच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला. नेदरलँड्स भेटीत चोळ साम्राज्य काळातला प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्र सरकार देशाच्या अशा अमूल्य वारशांचं जतन संवर्धन करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले. छत्तीसगडमध्ये 3 दुर्मिळ ताम्रपटांचा शोध लागल्याची माहिती त्यांनी दिली. क्रीडा क्षेत्रात भारतीय खेळाडूंनी अलीकडेच केलेल्या कामगिरीचा गौरव त्यांनी केला. अलीकडेच झारखंडमध्ये रांची इथं झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाच्या स्पर्धेत देशभरातून 800 खेळाडू सहभागी झाले. या स्पर्धेत 4 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये 4 राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले अशी माहिती त्यांनी दिली. नवे विक्रम रचणारे गुरिंदरवीर सिंह, विशाल टिके, तेजस्विन शंकर, देव मीणा आणि कुलदीप कुमार या सर्व खेळाडूंचं त्यांनी अभिनंदन केलं. अवघ्या 2 दिवसात पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम 3 वेळा मोडीत निघाल्याचा उल्लेखही त्यांनी केला. ही कामगिरी केलेल्या गुरिंदरवीर सिंह आणि अनिमेश कुजूर या दोन्ही खेळाडूंचं कौतुक करत त्यांच्याशी प्रधानमंत्र्यांनी थेट संवादही साधला. भारतीयांच्या खगोलशास्त्राच्या आवडीबद्दल प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये चर्चा केली. या निमित्तानं आपल्या वेधशाळांचे महत्त्व त्यांनी सांगितलं. तरुणांनी आकाश निरीक्षणाची आवड जोपासावी असं आवाहन त्यांनी केलं. नागरिकांनी आपल्या आसपासच्या अशा प्रयत्नांचा शोध घ्यावा जे समाजासाठी चांगले काम करत आहेत, त्यांची दखल घ्यावी, त्यांचं कौतुक करावं, त्यांच्याकडून शिकावं आणि शक्य असल्यास अशा काही चांगल्या कामात सहभागी व्हावं असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आता थोड्याच वेळात 7:30 रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत सुरू होईल. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं विजेतेपद सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं जिंकलं आहे. अंतिम सामन्यात आज त्यांनी इंडोनेशियाच्या मोहम्मद शोहेबुल फिकरी आणि फजर अलीफान या जोडीचा 18-21, 21-17, 21-16 असा पराभव केला. सात्विक चिराग जोडीला गेली 2 वर्ष विजेतेपदासाठी प्रतीक्षा करावी लागली होती. हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी भूगर्भातून आवाजासह भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. वसमत, कळमणुरी आणि औंढा तालुक्यातल्या सुमारे 25 गावात हे धक्के जाणवल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. गेल्या 24 तासात राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकणात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त तापमान चंद्रपूर इथं 44.8 सेल्सिअस नोंदलं गेलं. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आगामी विधान परिषद निवडणुकीत 17 महायुतीमध्ये भाजप 11, शिवसेना 4, तर राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार. परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विवेक नावदार यांना उमेदवारी. मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर सरकारनं कोणतंही नवं आश्वासन दिलं नसल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून प्रतिपादन. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम लढत. आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पटकावलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.